थेसलनिका काकारास दुसरे पत्र अध्याय एक. देव आमचा पिता व प्रभू येशू ख्रिस्त याच्या ठाई असलेल्या थेसलनिका शहरातील मंडळीचा पौल, सिलवान व तिमित याच्याकडून देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो. बंधूनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योगच आहे, कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकावरील प्रीती विपुल होत आहे. यावरून तुमच्या सर्व छळात व तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखवता त्याबद्दल देवाच्या मंडळातून आम्ही स्वतः तुमचा अभिमान बाळगतो. ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे. तो न्याय हा की ज्यासाठी तुम्ही दुःख सोसित आहात त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे. तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे हे देवाच्या दृष्टीने न्याय आहे. म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल. तो आपल्या सामर्थ्यवान देवदूतासह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल. तेव्हा जे देवाला ओळखीत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन सर्व काळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. आपल्या पवित्रजनाच्या ठाई गौरव मिळावे म्हणून आणि त्या दिवशी पवित्रजनांच्या ठाई आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे. ह्याकरता तर आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की आपल्या देवाने तुम्हास झालेल्या या पाचारणास योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे, यासाठी की आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त याच्या कृपेने आपला प्रभू येशू याच्या नावाला तुमच्या ठाई व तुम्हास त्याच्या ठाई गौरव मिळावे.